बन जा तू मेरी रानी, तेनु महल दवा दूंगा। भाई महल से ज्यादा महल में एसी है या नहीं, ये फिलहाल इम्पोर्टेंट है क्योंकि धूप बहुत ज्यादा बढ़ने लगी है। आकांक्षाओं में आपके साथ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। वाचाल तर वाचाल असं म्हणतात ना, ते फक्त माझ्या मते भाषणामध्येच हो। म्हणूनच तर बॉलिवूडमध्ये बुक्सवर मूवीज बनवल्या जात आहेत, आणि हे आत्तापासून नाहीये, खूप आधीपासून आहे। म्हणजे टू स्टेटस नाही तर थ्री इडियट्स, सलमान खानची मूवी हॅलो कायपोचे, या मूवीज पण बुकवरच आधारित आहेत। आणि या बुक लिहिणारे जे लेखक आहेत ते आपले चेतन भगतच आहेत। आणि या व्यतिरिक्त परिणीता मूवी सुद्धा जर तुम्ही पाहिली असेल तर ती शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या परिणीता या पुस्तकावरूनच बनवलेली मूवी आहे। सो येस, बुक्स आणि त्यातल्या स्टोरीज हे बॉलिवूडसाठी सध्या लोकांना कनेक्ट करण्याचं साधन आणि रायटर्ससाठी लोकांपर्यंत त्यांची कथा पोहोचण्याचा मार्ग बनलाय। 93.5 रेड एफएम बजाते रहो।